आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा कायापालट करणार असल्याची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. वेब्स परिषदेत जगभरातल्या 100 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. आता भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये महाराष्ट्रातील एकंदर 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्वाच्या रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मुंबईत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4,819 कोटी रुपये खर्चाच्या 240 किलोमीटर लांबीच्या गोंदिया बल्लारशाह रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला मंजुरी दिली असल्याची माहितीही वैष्णव यांनी यावेळी दिली. मुंबईसाठी लवकरच 238 नव्या वातानुकूलित उपनगरीय रेल्वेगाड्या आणण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसंच कवचची 5वी आवृत्ती लवकरच कार्यान्वित होणार असून यामुळे रेल्वे यंत्रणेची सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईतल्या बेस्ट उपनगरीय रेल्वे मेट्रो इत्यादी सर्व प्रवासी सेवांचं एकाच माध्यमातून तिकीट देणारं मुंबई वन कार्ड लवकरच सुरू होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा समृद्ध इतिहास तसंच राज्यातल्या इतर सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांचं दर्शन घडवणारी भारत गौरव रेल्वेगाडी येत्या 16 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट म्हणजेच वेव्ज ही या क्षेत्रातली जगातली सर्वात मोठी परिषद असून जगभरातल्या 100 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमवेत त्यांनी काल वेव्ज उपक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हा कार्यक्रम दरवर्षी करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा असून तो मुंबईतच होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. सर्जनशील क्षेत्रातून उभ्या राहणाऱ्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र आणि मुंबईचं स्थान अतिशय महत्वाचं असून बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात हे स्थान अबाधित राखण्याच्या उद्देशानं वेव्ज 2025 आयोजन मुंबईत होणार असल्याचं प्रतिपादन अश्विनी वैष्णव यांनी केलं. ते म्हणाले,
वेव्ज बेसिकली सब जानते हैं कि महाराष्ट्र और मुंबई क्रिएटिव इकोनॉमी के कैपिटल रहे हैं. कई ऑलमोस्ट 100 साल से अधिक का इतिहास है क्रिएटिव इकोनॉमी में. मुंबई एक कैपिटल रहा है. अब टेक्नोलॉजी लगातार चेंज हो रही है. इस नए टेक्नोलॉजी के युग में मुंबई की लीडरशिप और महाराष्ट्र का ये जो बहुत बड़ा फोकस है वो मेंटेन रहे, इसके लिए माननीय प्रधानमंत्री जी ने वेव्स की कल्पना की है, जो कि ऑडियो वीडियो एंटरटेनमेंट सेक्टर में एक टोटली नई क्रिएटर्स इकोनॉमी को एक ऐसी दिशा देना, एक ऐसा प्लेटफॉर्म देना जो कि दुनिया भर से जैसे लोग फिल्मों में ऑस्कर के बारे में सोचते हैं, वैसे ही नई क्रिएटर्स इकोनॉमी में आने वाले समय में वेव्स के बारे में दुनिया भर का एक एस्पिरेशन रहेगा.
आयआयटीच्या धर्तीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी अर्थात आयआयसीटी ही देशातली पहिली आणि सर्वात मोठी संस्था मुंबईत उभी राहणार असून त्यासाठी गोरेगावमधल्या चित्रनगरीत जागा दिली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल दिली. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत या संदर्भातील सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. ही संस्था कलात्मकता आणि सर्जनशीलतेचाही मानदंड ठरणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांचं काल रात्री पुण्यात आगमन झालं. आज ते रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड इथं राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचं ते दर्शन घेतील. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाजसुधारक आणि क्रांतिकारक विचारवंत महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती काल राज्यात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. विधानभवनातही फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. पुण्यातल्या फुलेवाडा राष्ट्रीय स्मारकात काल यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी फुलेवाड्यातील महात्मा फुले यांच्या स्मारकाला अभिवादन केलं. पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी महानगरपालिकेतील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातही महात्मा ज्योतिबा फुले यांची 198वी जयंती उत्साहात साजरी झाली. महापुरुषांचा सकारात्मक दृष्टिकोन आचरणात आणणं ही खरी क्रांती असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि व्याख्याते प्राचार्य डॉ प्रदीप कदम यांनी यावेळी केलं. अहिल्यानगर जिल्ह्यातही महात्मा फुले जयंती विविध शाळा महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. धाराशिव इथं यानिमित्तानं शासकीय योजनांची माहिती देणारं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. यशवंत पंचायत राज अभियानात शेगाव पंचायत समितीला अमरावती विभागातून सलग तिसऱ्यांदा तृतीय पुरस्कार मिळाला आहे. जिल्हा परिषद बुलडाणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण भागात विविध लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येत असल्यानं शेगाव पंचायत समितीला हे यश मिळालं आहे. याविषयी अधिक माहिती ऐकूया खरात यांच्याकडून.
त्यामध्ये गावची लोकसंख्या, साक्षरतेचं प्रमाण, केलेली कामं, आरोग्याची परिस्थिती, स्वच्छता, रस्त्यांची परिस्थिती, शिक्षणाचा दर्जा, प्रौढ शिक्षणाबद्दल आणि कार्यालयामध्ये सुद्धा तक्रारींचा निपटारा, पेंडिंग प्रकरणांची निर्गती, लोकशाही दिन, लोकायुक्त प्रकरणे, भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रकरणे, की आपले सरकार पोर्टलवरच्या तक्रारी त्याचं निर्मूलन, अशा विविध स्वरूपाच्या गोष्टी देखील आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. त्याचे प्रत्येकाला मार्क्स ठरवलेले असतात. मला निश्चितपणे एक आनंद आहे की सलग 3 वर्ष आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील कुठली ना कुठली एक पंचायत समिती या अभियानामध्ये यशस्वी पार पडते. याही पुढे अशाच प्रकारे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत.
परभणी शहरातील महावितरण मंडळ कार्यालयावर उभारण्यात आलेल्या पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन काल ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. राज्यातील हा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प असून जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालय घरकुल योजनेच्या घरकुलसाठी प्रस्तावित करून हरित ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे असं बोर्डीकर यांनी सांगितलं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी पुणे महानगरपालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवालही प्रशासनाला सादर करण्यात आल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली. या प्रकरणात धर्मादाय सह आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं आपला चौकशी अहवाल 8 एप्रिल रोजी विधी आणि न्याय विभागाकडे सादर केला आहे. या दोन्ही चौकशी अहवालांवर राज्य शासनानं तातडीनं कारवाई करावी अशी मागणी राज्य महिला आयोगानं केली आहे. कोल्हापुरात दख्खनचा राजा ज्योतिबा यात्रेला सुरुवात झाली आहे. हजारो भाविक आणि मानाच्या सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल झाल्या आहेत. धुळे शहरातील आराध्य दैवत श्री एकवीरा देवीच्या यात्रोत्सवाला काल प्रारंभ झाला. आज चैत्र पौर्णिमेला एकवीरा देवीचा रथ पारंपरिक पद्धतीनं ग्रामभ्रमंतीसाठी निघेल. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव तसंच पालघर जिल्ह्यात उद्या जय भीम पदयात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे. या पदयात्रेत जिल्ह्यातल्या विविध विद्यालयातले विद्यार्थी एनसीसी आणि एनएसएसचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध उद्योगपती मधुर बजाज यांचं काल पहाटे मुंबईत निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. देशातल्या अग्रणी दुचाकी वाहन उद्योग बजाज ऑटोचे ते मानद संचालक होते. त्याखेरीज महाराष्ट्र स्कूटर लिमिटेडचे अध्यक्ष होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल कोलकाता नाईट रायडर्स संघानं चेन्नई सुपर किंग्जचा 8 गडी राखून पराभव केला. चेन्नई सुपर किंग्ज संघाचं 103 धावांचं उद्दिष्ट कोलकाता नाईट रायडर्स संघानं 11 षटकात पूर्ण केलं. हवामान. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात काल कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. दरम्यान राज्यात काल सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं 43.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा कायापालट करणार असल्याची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. वेव्स परिषदेत जगभरातल्या 100 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.